मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिताम् भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतं अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी हम्बत्वां हनुसंदधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानी शाङ्गि सरोजलुप्तमधुपत् स्वामी स्वरूपांकितः संतानां वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगदिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्ण सततं तूर्यत्वमासादितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्वदीनांकितं बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
यश शास्त्र विधि मुत्सृज वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोति न सुखम न परांगतिम। शास्त्र विधिला सोडून जे कामानी प्रेरित होऊन वर्तन करतात त्यांना सिद्धी मिळत नाही, ते सिद्धीला वंचित होतात, आचवतात। न सुखम न परांगतिम, त्यांना सुख ही मिळत नाही आणि त्यांना परागती देखील, परमगती किंवा स्वर्ग देखील मिळत नाही। खरं म्हणजे कामानी प्रेरित झालेल्या माणसाला सुख मिळायला पाहिजे, कारण सुख मिळवण्याचं साधन काम आहे अशी आपली सर्वमान्य धारणा आहे। भगवंतांचे शब्द असे आहेत की शास्त्र विधीला सोडून जो कामाला प्रवृत्त होतो त्याला सुख मिळत नाही। स्वैर वर्तनाला किंवा स्वैराचाराला समाजामध्ये तसं स्थान नाही। एक नीतीशास्त्र आहे त्या तऱ्हेने आणि समाजमान्य नीतीशास्त्र आहे त्या त्या देशकालामध्ये ते नीतीशास्त्र मान्य असतं। सर्वांची त्या नीतीवर श्रद्धा असते, मान्य असतं याचा अर्थ। आणि त्या त्या देशामध्ये त्या त्या नीतीच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांना सोडून जो कामाचरण करतो त्याला त्याच्या कामाचरणाने सुख वाटत नाही, सुख मिळत नाही। समाजाच्या दृष्टीने त्याच्यावर बहिष्कारच पडतो। वैयक्तिक रित्या देखील व्यक्तीचा देखील एक नियम आहे। व्यक्तीच्या आरोग्य संपन्न जीवनाचा एक नियम आहे। त्या नियमाप्रमाणे देखील त्या नियमाला सोडून जो कामामध्ये वर्तन करतो त्याला सुख मिळत नाही। धर्मशास्त्राप्रमाणे देखील नियमांची चौकट आहे आणि त्या त्या धार्मिकांना ती मान्य असते। अन्य धार्मिकांची गोष्ट नाही, पण त्या धर्माच्या आत असणाऱ्यांना ती मान्य करावी लागते। आणि तसं वर्तन धर्माला जे मान्य नाही असं वर्तन करणाऱ्याला आणि कामाचं वर्तन करणाऱ्याला कधीही सुख मिळत नाही, परागती कोणी पाहिलेली नाही। स्वर्गात जागा मिळते की मिळत नाही हे कोणी पाहिलेलं नाही, पण व्यक्ती ही सहसा आत्ताचं जीवन सुखमय व्हावं याकरताच जगते ना। स्वर्गात आपल्याला जागा मिळणार नाही याचा प्रत्येक वेळेला व्यक्ती विचार करत नाही, पण भगवंतांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची परागती देखील त्याला मिळत नाही। आणि सर्व सिद्धींमध्ये मुख्यतः श्रेष्ठ असणारी मोक्ष सिद्धी ही तर शास्त्रविधींनी प्राप्त होते। औपनिषदिक उपदेशांनी ती प्राप्त होते। शास्त्रविधीला सोडून कोणाला मोक्ष प्राप्त झाला अथवा देहबुद्धीतून तो मुक्त झाला असं होऊ शकत नाही। आपण शास्त्रविधी सोडून जे वर्तन आहे ते शास्त्रविधीला सोडून वर्तन म्हणजे काय हे मागच्या वेळेला पाहिलं। विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व हा शास्त्रविधी आहे। त्याच्या विरोधी म्हणजे अविवेकी वर्तन, वैराग्यशील नसणं, मनाची शांती नसणं, इंद्रियांची शांती नसणं, इंद्रिय ताब्यात नसणं, थोडंही सहन करण्याची शक्ती नसणं, अगदी कचकड्यासारखा। तसे ईश्वर प्राप्त व्हावा अशा प्रकारची मुमुक्षा, त्याचा स्पर्शही नसणं, त्यामुळं स्वैर वर्तन करणं, या तऱ्हेने शास्त्रविधीला सोडून म्हणजे काय ते आपण पाहिलं। आणि मागच्या वेळेला असं म्हटलं होतं की गीता हेही शास्त्रच आहे। गीता जे शास्त्र म्हणून सांगतं, गीतेने आपण सांगितलेली गोष्ट ही शास्त्र आहे, अशा प्रकारची घोषणाच ज्याला म्हणू ती प्रथम 16 अध्यायामध्ये केली। आणि कृष्णार्जुनी निराळी जे गोठी चावळली निराळी ते व्यासोक्त केली करतळी घेवई ऐसी। कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जो मुक्त संवाद झाला तर तो संवाद शास्त्र म्हणून व्यासांनी व्यवस्थित संपादन केला। आणि भगवंतांनी अर्जुनाला सांगत असताना 16 अध्यायाच्या 15 अध्यायाच्या समारोपाला हे मी तुला गुह्यतम शास्त्र सांगतो असंच म्हटलं। इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ। आणि सगळ्या भगवद्गीतेमध्ये असा इति म्हणजे समारोपाचा शब्द प्रथम आला, म्हणून 16 अध्यायाच्या अखेरीला भगवद्गीता संपली असं मानलं जातं। आणि त्या समारोपाच्या सगळ्या व्याख्यानाला त्याच्या आधी झालेल्या भगवंतांनी शास्त्र असं संबोधलं। हे गुप्त किंवा गुह्य किंवा कठीण असं शास्त्र मी तुला सांगितलं, असं ज्या वेळेला भगवंत म्हणतात। आणि पुढचं हे 16 आणि 17 अध्याय हा पुरवणी दाखल आले। त्या अध्यायांमध्ये देखील भगवंत शास्त्राचाच उल्लेख करतात, ते भगवंतांना अपेक्षित असणारं गीताशास्त्रच, स्वतःनी उपदेश केला ते शास्त्र आहे असं भगवंत म्हणतात। आणि या गीता शास्त्राला सोडून या शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते काम करत आहात, म्हणून पहिल्यापासून जर आठवलं तर गीताशास्त्र हे शास्त्र म्हणून कसं सांगितलं गेलं। अगदी पहिल्यांदा जर पाहायचं झालं तर अर्जुनाला शोक झाला, समोर जे युद्धाकरता प्रवृत्त झालेले होते तर ते आपले नातेसंबंधी आहेत असं त्याच्या लक्षात आलं, त्याला माहीत होतं। पण प्रत्यक्ष दर्शनाचा जो प्रभाव होता, परिणाम होता, त्यामुळे त्याला ते प्रकर्षाने कळलं की आपण ज्यांना मारू ते आपल्या आपल्या कुळातल्या लोकांनाच आपण मारणार आहोत, आपले आजे काके मामे बंधू नातू अशी मंडळी युद्धाला आपल्या विरुद्ध उभी आहेत हे अर्जुनांनी पाहिलं, सगळं कुळ त्यांनी पाहिलं. तसे बंधू म्हणून हे 5 जण होते आणि बाकीचं सगळ्याच्या सगळे नातेवाईक त्यांच्या विरोधात उभे होते आणि अर्जुनाला यांना मारून आपल्याला काय मिळणार असं वाटत होतं, असं वाटायला सुरुवात झाली. मुळातच या युद्धाच्या दिशेने विचार करणारी जी मंडळी होती त्याच्यात अर्जुन नव्हता. महाभारतात असं वर्णन आहे की शक्यतो एवढी मोठी हानी होऊ नये अशी युधिष्ठिराची इच्छा होती. भीम देखील तितका अनुकूल नव्हता, तरी देखील भीम युद्धाकरता प्रत्यक्षात युद्ध करूच नये इतक्या टोकाच्या मताचा नव्हता, तरी देखील अनुकूल नव्हता. अर्जुन अनुकूल नव्हता, नकुल अनुकूल नव्हता. एकट्या सहदेव त्या चर्चेमध्ये असा उठून उभा राहून म्हणायला लागला की जर तुम्ही कोणीही युद्धासाठी उभे राहत नसाल तर मी एकटा युद्धासाठी उभा राहीन. पांचालींनी या सगळ्यांना युद्धाला भाग पाडलं. पांचालींनी श्रीकृष्णांना विचारलं की तुला माझ्या अब्रूची काही किंमत आहे की नाही, आणि व्यक्तीचा जो स्वभाव असतो तो स्वभाव म्हणजे प्रथमपासून त्यांनी एका सिक्वेन्सनी केलेला जो विचार असतो तो विचार त्याला सहसा सोडून जात नाही. त्याच्या तारतम्याप्रमाणे आणि ज्या पद्धतीने तो विचार करतो त्या पद्धतीने जर पाहायचं झालं तर युद्ध करू नये अशा मताचा सुरुवातीला असलेला अर्जुन त्यामुळे प्रत्यक्षत समोर ते उभे राहिल्यानंतर परत त्याच मतावर आला, आपण युद्ध करू नये असं त्याला वाटायला लागलं. आणि हे अर्जुनाचं जे घडतं ते सर्वसाधारणपणाने प्रत्येकाचं घडतं. कोणत्याही बाबतीत आपला जो सुरुवातीचा निर्णय आपल्या विचारशक्तीने आलेला असतो तर तो ते आपलं गट फिलिंग असतं, तिथं आपण कायम असतो. आणि मग वडीलधाऱ्या मंडळींचं ऐकणं किंवा या ठिकाणी श्रीकृष्णासारख्या जो आपल्यामध्ये श्रेष्ठ आहे असं वाटावं त्याच्यासारख्यांचं ऐकणं, आपल्या आईचं ऐकणं कुंती युद्धाला अनुकूल होती, या सगळ्या गोष्टींनी जो परिणाम होतो त्याने तो ती कृती करायला जरी तयार झाला तरी आत असलेली त्याची भावना असते ती मधून अधून उफाळून येते. तसं अर्जुनाचं झालं आणि भगवंत या गोष्टीला मोह म्हणाले. अर्जुनाचा जो मोह होता तो स्वजनांशी युद्ध करणं, म्हणजे तो स्वदेहा नाम अर्जुनु परदेहा नाम स्वजनु संग्रामा नाम मलिनु पापाचरणु अशी अर्जुनाची भूमिका तयार झाली. आपण म्हणजे अर्जुन आणि आपल्याशी संबंधित आहेत ते स्वजन. अर्जुन देहबुद्धीवर आला. श्रीकृष्णांच्या संगतीत राहणारा श्रीकृष्णांचा परम मित्र पण निखळ देहबुद्धीवर खाली आला. कर्तव्य कर्म विसरला. ते कर्तव्य कर्म जे आहे ते केवळ करून संपवायचं असतं, त्याच्याऐवजी त्याच्यातून मिळणारं राज्य मला नको म्हणायला लागला. फळ हे कर्तव्य कर्मातून त्या फळाकरता कर्म करणं हे कर्माचं स्वरूप नसावं, पण ती गोष्ट अर्जुन विसरला. तसंच मी मारणारा आहे आणि हे मरणारे आहेत असं अर्जुन म्हणायला लागला. आत्म्याचं अमरत्व अर्जुन विसरला. त्यांना राजपुत्र म्हणून त्यांना बोध जरी नव्हता तरी हे सगळं शिकवलं गेलेलं होतं, तरी देखील शास्त्र सपशेल बाजूला पडलं आणि मोह प्रबळ झाला. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगायला सुरुवात केली. हा जो मोह होता हा विशेष मोह नव्हता, हा सर्वसाधारण मोह होता. सर्वसाधारण याचा अर्थ तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पडणारा मोहच अर्जुनाला पडलेला होता. सर्वसाधारण म्हणजे विशेष मोह म्हणजे त्या व्यक्तीला पडणारा मोह. हा सर्वसाधारण मोह असल्यामुळे अर्जुनाला जो उपदेश केला तो उपदेश पुढे शतकानुशतक हजारो वर्ष झाली तरी सर्वांना उपयोगी पडतो, कारण तो सर्वसाधारण मोह होता, सर्वांना पडणारा मोह होता. आणि हा सर्वसाधारण मोह जाण्यासाठी म्हणून त्याला भगवंतांना शास्त्र सांगण्याची गरज भासली, कारण आपण स्वदेहा नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजनू असं जे आपण म्हणतो, देहबुद्धी अर्जुनाच्या ठिकाणी जी होती ती देहबुद्धी घालवण्याची गरज होती. अर्जुनाला कर्तव्य सांगण्याची गरज होती, तसंच अर्जुनाला आत्म्याचं अमरत्व सांगण्याची गरज होती. असं असल्यामुळे भगवंतांनी शास्त्र म्हणून सांगत असताना सुरुवातीला अर्जुनाला आत्म्याचं अमरत्व सांगितलं, ज्याला भगवद्गीतेमध्ये सांख्य बुद्धी असं म्हटलं गेलं. जशी वस्त्र बदलतो आपण तशा प्रकारे आत्मा देह बदलत असतो, आत्मा अविनाशी असतो. आणि व्यक्ती याचा अर्थ व्यक्तीचा जो देह आहे त्याच्या पलीकडे जाऊन व्यक्तीचं चैतन्य म्हणजे खरी व्यक्ती असते. देह तर येणारे जाणारे असतात, देहांतर प्राप्ती नंतर परत पुढचा देह मिळतो. कौमार यौवन जरा आणि मृत्यू याच्यानंतर पुन्हा जन्म अशा पाच अवस्थांमधून व्यक्ती जात असते. पण या सगळ्या स्थित्यंतरांमध्ये हा आत्मा जसाचा तसा असतो, तो अविनाशी असतो. अक्लेद्योयम अदाह्योयम त्याचा त्याला जाळता येत नाही, त्याला कालवता येत नाही, त्याला मारता येत नाही, तो वाऱ्याने उडून जात नाही इत्यादी. आणि हे सांगण्याचं कारण असं होतं की तू जे मरणार असं म्हटलंस ते अविनाशी आहेत आत्म्याच्या अंगानी आणि आत्म्याच्या स्वरूपानी खरी आपली शाश्वतता आहे. आणि ही जी सांख्य बुद्धी आहे अविनाशी आत्म्याकडे पाहण्याची, निरंतर पाहण्याची दृष्टी आणि आपल्या स्वतःला देखील देह मन बुद्धीचा वेगळा असा आत्मस्वरूपानी आपण आहोत असं स्मरण ठेवण्याची जी युक्ती आहे त्या युक्तीला भगवंतांनी सांख्य बुद्धी असं म्हटलं. हे शास्त्र आहे, गीता शास्त्र आहे। या शास्त्रविधीला सोडून या शास्त्रविधी मुत्सृज्य असा जेव्हा भगवंतांचा शब्द आहे तेव्हा हा जो शास्त्र शास्त्रांनी सांगितलेली आपल्या स्वतःबद्दलची सत्यस्थिती आहे तर ती विसरून वर्तते काम करत आहा, आपलं जीवन हे कामाकरता आहे असं समजून वर्तन करणं, आपण आत्मा याचा अर्थ निर्गुण निराकार त्रिगुणांच्या पलीकडचा परमात्म स्वरूप अविनाशी अव्यक्त जन्म मरण रहित चैतन्य मात्र आनंद मात्र आनंद मिळवण्यासाठी त्याला कशाचीही आवश्यकता नाही असा स्वतःमध्ये परिपूर्ण शांत असं आपलं स्वरूप आहे हे जो विसरतो तो इंद्रियांच्या मार्फत सुख मिळवण्याचा खूप प्रयत्न करतो। ते सुख केवळ कामामुळे म्हणजे कामनांमुळे आणि कामामुळे मिळत असतं, त्या सुखाला अपूर्णता असते। दुसरं म्हणजे आपण जर आत्मस्वरूप असू तर आपल्या हातून घडणारी जी कर्म आहेत म्हणजे देहा करून घडणारी कर्म, कारण देह हा कर्म करणारच, डोळे पाहणार कान ऐकणार इत्यादी, ही जी देहाकडून घडणारी कर्म आहेत तर ती होतच राहणार। आता फक्त जबाबदारी एवढीच राहते की ही कर्म करत असताना आपली आत्मबुद्धी कुठे नाहीशी होऊ नये। शास्त्र गीताशास्त्र असं सांगतं की देहाकडून घडणारी कर्म ही देह कर्म करणारच, ती कर्म करत असताना देह त्या कर्मांपासून देहबुद्धीवर म्हणजे देह म्हणजे मी, इंद्रिय म्हणजे मी, मन म्हणजे मी, बुद्धी म्हणजे आपण स्वतः मी अशी भूमिका न घेता आपली आत्मभूमिका आत्म्यावर राहण्याची वृत्ती ही न सुटता कर्म घडावीत। आणि त्यासाठी म्हणून भगवंतांनी योग बुद्धी सांगितली म्हणजे कर्म करण्याची कला सांगितली। इंद्रिय आहेत तेव्हा ती कर्म करणारच, त्यामुळे कर्मामध्ये अधिकार आहेच। जो कर्म करणार आहे तो देह नसून देहाच्या बुडाशी जो मी आहे तो जर आत्म्यात राहू इच्छित असेल, आत्मभावात राहू इच्छित असेल तर फळावर त्याचा म्हणजे देहाचा अधिकार असला तरी देखील आत्मभावावर राहणाऱ्यांनी फळाकडे पाहू नये, फळाकडे दृष्टी ठेवून कर्म करू नये, फळावर त्याचा अधिकार आहे पण तो अधिकार आत्मभावावर राहण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी सोडून द्यावा। मा फलेषु कदाचन असं भगवंत म्हणतात। कर्तव्य कर्म करत असताना करणं एवढंच आपल्या हातात आहे आणि बाकीचं मनुष्याचं जीवन हे कितीही म्हटलं तरी मनुष्य व्यक्ती म्हणून कोणीही अगतिकच असतो, सगळं त्याच्या हातात नसतं, संसार त्याच्या हातात नसतो, अवतीभोवतीची परिस्थिती त्याच्या हातात नसते, आपण जशी कर्म करतो तशी अनेक व्यक्ती कर्म करत असल्यामुळं प्रत्येक वेळेला यश त्यालाच मिळेल अशी शक्यता नसते। असं असल्यामुळं एका तऱ्हेनी मनुष्याचं जीवन हे पराधीनच राहतं, अगतिकच राहतं। म्हणून देहाचं जीवन हे पराधीन आणि अगतिक आहे असं समजून असताना देखील विशिष्ट कर्म करण्या विशिष्ट फळ मिळण्याच्या हेतूनी कर्म करू नये। मा कर्म फल हेतुर्भू, कारण तुला फळ मिळवणं हे तुझ्या जीवनाचं इप्सित नसून तुला शांती समाधान हवं आहे आणि ते तुझं आत्म्याचं स्वरूप आहे, तिथं तू राहा, फळाकडे दुर्लक्षही कर आणि फळाकरता कर्म करू नको। माते संगा हा तू अकर्मणी, तसंच आत्म्यामध्ये राहायचंय म्हणून कर्मच करू नये अशी जर तुला इच्छा वाटत असेल तर तसं शक्य नाही। कर्म करणं हा देहाचा स्वभाव असल्यामुळं देह हा कर्म करतच राहील। कर्म मुळीच न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, त्याची बळजबरी देहावर करू नकोस। देहानी कर्म करायचं नाही असं ठरवू नको, नाहीतर तो वृथा अहंकारच ठरेल। भगवंतांनी अर्जुनाला जी योगबुद्धी सांगितली त्या योगबुद्धीमध्ये तू संग टाकून कर्म कर, ते कर्म सिद्ध होईल अथवा असिद्ध राहील। सिद्ध सिद्ध्यो हो समो भूत्वा, अगदी तू स्वधर्म कर्म म्हणून करायचं असं ठरवलंस तरी देखील प्रत्येक स्वधर्म कर्म हे सिद्धीला जाईलच असं नाही, ते असिद्ध देखील राहू शकतं। ते तुझं अपयश नाही, तू आत्मस्वरूप आहेस, आणि सिद्धीला गेलं तर ते तुझं यश नाही, तू आत्मस्वरूप आहेस। समत्वम योग उच्चते, अशा रीतीने समत्वाच्या भूमिकेवर राहा असा कर्मयोग भगवंतांनी अर्जुनाला सांगितला। हो, एक दोन मिनिट आपण शांत बसू। हरि 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 स्वामी जी, स्वामी जी नारायण प्रभु राम राम राम। भगवंतांनी सांगितलेल्या या कर्मयोगाला विसरणं म्हणजे शास्त्रविधीच्या विपरीत वर्तन करणं, या शास्त्र विधी मुत्सृज्य याचा अर्थ कर्मामध्ये अधिकार आहे असं समजतो, तसं स्वार्थ जेव्हा असेल तेव्हा कर्माचा अधिकार आपण नाहीये असं देखील म्हणतो। असं बऱ्याच वेळेला घडतं। खूप काम असेल ऑफिसमध्ये अशा वेळेला जशी रजा टाकतात लोक, अशा अशा इतक्या सुट्ट्या आहेत आता जाणं म्हणजे मरण आहे त्याच्याऐवजी रजा घेऊ, तेव्हा कर्मामध्ये आपला अधिकार नाही। स्वधर्म कर्मामध्ये आपला अधिकार आहे हे विसरून आपल्या सोयीने आपला अधिकार आता नाही असं समजणं, घरी राहणं, मी असा विनोद वाचला होता की बायकोवर रमी खेळत बसलेल्या माणसाला फोन आला, बायकोने घेतला आणि मग ती त्यांना सांगत होती की मॅनेजर तुमचा ताप पाहायला घरी येत आहेत। आपल्या सोयीनी अधिकार आपला असताना देखील कर्तव्य कर्मावर ते नको म्हणणं हे देहबुद्धीमुळे घडतं, स्वार्थामुळे घडतं, म्हणून त्याला तयार नसणं त्याच्याकरता, म्हणून हवं ते करण्याची तयारी दाखवणं, ते न करण्यासाठी, म्हणून आपलं जीवन आणि भगवंतांनी सांगितलेलं जीवन हे एकमेकांना लावून पाहिलं की त्याच्यात जे बसत नाही ते शास्त्र विरोधी वर्तन। जे कर्मामध्ये जसा अधिकार आहे असं सांगितलं तसा कर्माचा अधिकार स्वार्थाकरता तात्पुरता सोडून देण्याची इच्छा होणं, जसं अर्जुन करू पाहत होता, अर्जुनाला भगवद्गीता त्या कारणाकरता सांगितली। जेव्हा स्वधर्म कर्म हे सोयीचं असतं तेव्हा सगळं किंवा सुखदायी असतं तेव्हा सगळं चांगलं असतं, पण कधी कधी जेव्हा ते सुखदायी नसतं, ते आपल्या हाताखालच्या दोन चार लोकांना काढायचंय असं जेव्हा होतं तेव्हा फार त्रासदायक असतं। अशा स्वधर्म कर्माची अंमलबजावणी जी कठीण असते ती टाळणं यांनी काही होत नाही। यांनी जर काही होत असेल तर आपल्याला कर्मातून सुखच मिळावं, वाईटपणा नको, आपल्या देह इंद्रियांना त्रास नको, मनाला त्रास नको अशी वृत्ती बळावते की जी प्रत्यक्षतः परमार्थाला घातक असते। त्यामुळं भगवंतांनी जे जे सांगितलं योग बुद्धी म्हणून, कर्मामध्ये तुझा अधिकार आहे तो कधी कधी नको असं वाटतं की अशी त्रासदायक कर्म करायला नको असं वाटणं, फळामध्ये तुझा अधिकार तू सोडून दे आहे पण सोडून दे, तेव्हा फळाकरता अगदी तगमग होणं, कधी कधी ही तगमग इतकी टोकाला जाते की सायकॅट्रिस्टकडे जाण्याची वेळ येते, जे हवं ते मिळत नाही हवं ते मिळत नाही हा विचार इतका प्रबळ होतो की झोप देखील लागेनाशी होते, झोपेवर देखील ते फळ जणू आक्रमण करतं, सगळं स्वास्थ्य नाहीसं होतं। हे शास्त्रविधीला सोडून वर्तन आहे। आत्मा हा अकर्ता आहे आणि देह हा एक कर्म, देह कर्म करणारच, आत्मा अकर्ता असणं हे आत्म्याचं स्वरूप आहे हे विसरून आपण न करण्याच्या मागच लागणं, मग कोणतंच कर्म नको करायला, अशी एक रोगट मनस्थिती तयार होणं, अशीही मंडळी असतात। स्वामीजी सांगायचे की त्यांच्या ओळखीचे चार्टर्ड अकाउंटंट होते, त्यांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर पहिल्याच दिवशी बायकोला सांगितलं की तुला वाटेल तू माझ्याशी लग्न केलेस मी चार्टर्ड अकाउंटंट आहे म्हणून, पण मी आयुष्यात काहीही करणार नाहीये, मी असाच बसून राहणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी खरंच त्यांच्या आयुष्यात काही केलं नाही. मग समत्व कुठलं? योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो हो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हे समत्व कसं प्राप्त होणार? उलट जग आणि आपण यांच्यात नेहमी दरी निर्माण करून राहणं, संशयांनी राहणं, असमाधानानी राहणं, संशयांनी राहणं, आपण मोकळं कधीही नसणं, आपण नेहमी दुसऱ्याच्या कृतीचे विश्लेषक असणं आणि तो कुठं चुकतोय हे नेहमी आपल्याला समजणं, असं असल्यामुळं प्रत्येकाच्या चुका पाहत पाहत सर्वांविषयी गैरसमज निर्माण करून घेणं आणि अंती स्वतःलाच आपण आयसोलेट करून घेणं, बाजूला पडणं, अशी नियती वाटायला येते. पुरेसा खेळकरपणा मग जीवनात नसतो. स्वामीजी म्हणत असत की एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीकडं खूप वर्षांनी, जवळपास 30 वर्षांनी त्या भेटत होत्या. एक मैत्रीण होती जिच्या घरी गेले ते, ती काय स्वेटर विणत होती, एक फार चांगल्या रंगाचा लोकरीचा गुंडा होता. ती चहा करायला गेली तर तिने हा गुंडा हात ठेवून दिला, काखेत पटकन ठेवून दिला. तिने पाहिलं की एक गुंडा कमी आहे, काहीतरी गडबड आहे. आपण किती वर्षांनी भेटलो, ये पूर्वी आपण कसे एकमेकांना हात धरून नाच करायचो, तर स्वामीजी म्हणायचे की तो गुंडा सांभाळायचा आहे ना म्हणून मोकळेपणाने नाचताच येत नव्हतं, पण असं करता करता तो गुंडा पडला काखेतला आणि मग मोकळेपणाने नाचायला लागली. मोकळेपणाच जीवनामध्ये नसणं, अशा प्रकारचं नशीब यांच्या जीव वाट्याला येतं. शास्त्र विधीला सोडून वर्तन म्हणजे असा त्याचा अर्थ आहे, पण तरी देखील कर्मयोग जो आहे तो कर्मयोग एकदम साधत नाही. गीतेत सगळ्यात कठीण काय असेल तर कर्मयोगच आहे. याचं कारण कर्मयोग म्हणजे अगदीच अपेक्षा आहेत, आज्ञा केल्यासारख्या आहेत. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य, भगवंतांना सगळी कर्म अर्पण करून, होत नाहीत नाही अडचण आहे ना, कशी अर्पण करणार? आम्हाला काहीच अर्पण करण्याची सवय नाही, कर्म कशी अर्पण करणार? अध्यात्म चेतसा म्हणजे मी आत्मरूप आहे हे कायम लक्षात ठेवून, जमत नाहीये. आत्मा म्हणजे काय ते माहीत नाही, त्याचा कधीही अनुभव प्रत्यय नाही. अध्यात्म चेतसा होणार कसा? निराशी ही निर्ममो भूत्वा, फळाची आशा न ठेवता. इतकं सोपं आहे, ऐकायला ठीक आहे, ममत्वरहित होणं हे इतकं सोपं आहे. अनंतराव म्हणतात की चौकात मुलं खेळतायत, पूर्वी वाडे असायचे, आरडाओरडा भांडणं, पण रडण्याचा आवाज आला तर आई पडदा बाजूला सारून पाहते की कोण मूल रडतंय. आपलं मूल रडत नसेल तर परत पडदा जागा झोपली. आपल्या मुलाला कोणी काही करत नाहीये ना, बस एवढीच दृष्टी. हे ममत्व खूप अवघड आहे, हे कसं सोडणार? आणि अभिनिवेशरहित कर्म, युद्धस्वभिगत ज्वरा हा कर्मयोग फारच आज्ञांनी भरलेला आहे आणि तसं तर वागता येत नाही ही अडचण आहे. म्हणून मग गीताशास्त्रामध्ये ध्यान आलं, ध्यानाचा उपदेश आला. ध्यानामध्ये वृत्तींकडे साक्षीत्व, वृत्तींना सोडून देणं, वृत्तीरहित किंवा वृत्तीशून्यता याचा प्रत्यय येणं. ध्यानामध्ये वृत्तीशून्यता म्हणजे काय? वृत्ती या कर्म करण्याच्याच असतात किंवा अनुभवण्याच्या असतात काहीतरी. अनुभव देखील कर्माच्या पश्चात येतो, त्यामुळे ध्यानात वृत्तींना साक्षीत्वाने सामोरं जाणं म्हणजे कर्माला दूर करण्यासारखंच आहे. त्यामुळे सूक्ष्म रीतीने एकांतात वृत्तीशून्यतेचा अनुभव, वृत्तीशून्यतेचा अभ्यास आणि मग नंतर वृत्तीशून्यतेचा जो साक्षी आहे त्याला आत्मबोध, हे जर ध्यानात जमत असेल तर हळूहळू कर्म करत असताना कर्म ज्या देह मनबुद्धीकडे घडतं त्या देह मनबुद्धीपासून मी वेगळा, कर्मापासून वेगळा, मी आत्मरूप या भावनेत तेव्हा राहता येणं शक्य आहे. म्हणून शास्त्रविधीला सोडून कर्म करणं याचा अर्थ कर्म करत असताना सूक्ष्म मनोमय कर्म जी आहेत त्याच्यामध्ये जर अडकून पडत असेल तर नेहमीच प्रत्यक्ष कर्मामध्ये कितीतरी जास्त अडकून पडेल. म्हणजे ध्यान न करणं म्हणजे यश शास्त्रविधी मुत्सृज्य. अगदी किती कोणता अध्याय, चौदाव्या अध्यायामध्ये देखील का 13व्या अध्यायात भगवंतांनी ध्याने नात्मनी पश्यंती केचित आत्मानमात्मना, 13वा अध्याय मला वाटतं, अन्ये तू सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे असं सांगितलं. हे काहीही न करणं म्हणजे शास्त्रविधीला सोडून राहणं असं भगवंतांच्या, भगवत जे शास्त्र म्हणून सांगतात त्याप्रमाणे आहे. आणि मग त्याच्याही पुढे भगवंत जातात, ज्ञान आणि विज्ञान याची गोष्ट भगवंत 7व्या अध्यायापासून सुरुवात करतात. मी तुला ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय हे सांगतो. यज ज्ञात्वा मोक्षसे अशुभात, तू अशुभापासून मुक्त होऊन जाशील. ज्ञानम तेहम सविज्ञानम, ज्ञान हे विज्ञानासहित मी तुला सांगतो असं भगवंत म्हणतात. आणि मग मन बुद्धी इत्यादी अष्टधा प्रकृती म्हणजे कनिष्ठ प्रकृती आणि जीव प्रकृती म्हणजे चैतन्य त्याच्या आत दडून राहणार, एक अपरा प्रकृती आणि एक परा प्रकृती. आणि या परा आणि अपरा या दोन्ही प्रकृती ज्यांच्यापासून निर्माण झाल्या तो परमेश्वर. मत्ता हा परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. माझ्यापेक्षा पलीकडचं असं काही नाही, सर्वांच्या पलीकडे मी आहे आणि माझ्यापासूनच पराप्रकृती निर्माण झाली आणि अपराप्रकृती निर्माण झाली. माझ्यामध्ये जो राहतो तो अपराप्रकृती म्हणजे इंद्रिय मन बुद्धी ही अष्टधा प्रकृती आहे. या अष्टधा प्रकृतीला परमात्म्यापासून निर्माण झालेली अशी ओळखतो. जशी आपली प्रकृती ही परमात्म्यापासून मूळ निर्माण झाली ती परमात्म्याला वश आहे. जसं कोणी एकाने देह ठेवला तर त्याची प्रकृतीही विलीन होऊन जाते, ती पूर्णपणे आत्म्याला वश आहे, परमात्म्याला वश आहे, तरी ती स्वतंत्र काम करते. तशी जगतात सर्वांची प्रकृती ही परमात्म्याला वश आहे. म्हणून सर्वांच्या प्रकृतीकडे समदृष्टीने पाहायला शिकणं, कोणी कोपिष्ट असेल, कोणी कामी असेल, कोणी क्रोधी असेल, कोणी तुमच्या विरोधात असेल, कोणी तुमच्या बाजूचा असेल, मुख्यतः हे सर्व परमात्म्यापासून आलेले आहेत. माझ्या प्रकृतीला कोणीतरी एखादा माझ्या विरोधी वाटतो, पण तो परमात्म्यापासून आलेला आहे. ज्याचा राम झालेला आहे तोच त्याच्यापासूनच रावण झालेला आहे, असं ओळखणं ही फारच अवघड गोष्ट, पण आता भगवंत तिथपर्यंत घेऊन जातात. आणि आपला बोध न टिकायचं हेच कारण असतं. ध्यानात आपली शांती ही व्यवहारात लगेच निघून जाते, याचं कारण प्रकृती वैचित्र्यात भरून राहिलेला जो परमात्मा आहे तो आम्हाला परमात्मा वाटतच नाही, तो आमचा शत्रू वाटतो. म्हणून मग भगवंत असं म्हणाले की वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. हा सातवा अध्याय फार महत्वाचा. हे सर्व जगत वासुदेवमय आहे असा बोध होणं, या बोधाच्या विपरीत वर्तन करणं म्हणजे मग यश शास्त्र विधीमुत्सृज्य वर्तते कामकारतः. शास्त्रविधीला सोडून कामानी वर्तन जेव्हा होतं तेव्हा मग सगळीकडे परमात्मा आहे वगैरे हा बोध खूप दूर राहतो आणि आपण त्याच्यापासून खूप अंतरावर राहतो. न स सिद्धीम अवापनोती न सुखम न परांगतीम असं भगवंत म्हणतात. असं हे भगवंतांनी सांगितलेलं गीताशास्त्र, या गीताशास्त्राला न अनुसरता जो वर्तन करतो असा या श्लोकाचा अर्थ. भगवंतांनी आपण सांगितलेल्या शास्त्रावर पूर्ण विश्वास, आणि त्याप्रमाणे आचरण अशी अर्जुनाकडून अपेक्षा केली. आणि भगवद्गीता ऐकणारे आपण देखील आपल्या स्वतःकडून तशीच अपेक्षा, खरं म्हणजे ठेवतो ठेवू की ज्यामुळं आपल्याला सुखही मिळेल. जर असेल स्वर्गादी भगवंत म्हणतात तेव्हा आहेत असं म्हणू, ती गती मिळेल, पण मुख्यतः मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल, देह बंधनापासून आपण सुटू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महा.
श्रीराम काही निवेदन आहेत. उद्या सकाळी गणेशपुरम येथे